चीनी मंडी .com पॉडकास्ट। लोकसभा निवडणूक ठरणार ऊस उत्पादकांसाठी गुड न्यूज। लोकसभा निवडणुकांचा बिगुल येत्या काही दिवसात वाजणार आहे। या निवडणुकांमुळे उत्तर प्रदेशमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळण्याचे संकेत आहेत। सरकारनं त्यांची संपूर्ण थकबाकी येत्या काही दिवसात देण्याची हमी दिली आहे। त्यासाठी 10,000 कोटी रुपयांचं कर्ज वाटप कारखान्यांना करण्यात येणार आहे, पण या कर्जाचा उपयोग केवळ शेतकऱ्यांची थकबाकी दूर करण्यासाठी होणार आहे। मुळात उत्तर प्रदेशच्या राजकारणात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका कायमच निर्णायक राहिली आहे, त्यामुळे ऊस उत्पादकांना दुखवण्याचं धाडस सत्ताधारी भाजप करणार नाही असं दिसत आहे। त्यामुळेच त्यांची थकबाकी दूर करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत। केंद्राच्या या निर्णयानंतर राज्य सरकारनंही कंबर कसायला सुरुवात केली आहे। साखर कारखान्यांना पहिल्यापासूनच सूचना देऊन त्यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। उत्तर प्रदेशचा निवडणुकांच्या अनुषंगानं विचार केला तर राज्यातील जवळपास 30 हून अधिक जागांवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रभाव आहे। त्यातील 10 जागांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी निर्णायक उलथापालथ करू शकतात, त्यामुळे भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही। राज्यात पूर्वांचल आणि पश्चिम उत्तर प्रदेशात सर्वाधिक साखर कारखाने आहेत। राज्यात 40 लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांच्या कुटुंबाचं मतदान निर्णायक ठरू शकतं। राज्यात सर्व राजकीय पक्षांची नजर या कुटुंबांवर असते। गेल्या 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपनं येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं। साखर पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपनं सर्वाधिक 50% मतं मिळवली होती। पूर्वांचलमध्येही भाजपला जवळपास 42 तर दोआबमध्ये 46% मतं मिळाली होती। दरम्यान मध्य उत्तर प्रदेशात ऊस शेती होणाऱ्या अवध प्रांतात भाजपला सर्वात कमी केवळ 39% मतं मिळाली होती। यातून स्पष्ट होत आहे की भाजप आता या मतदारांना कोणत्याही परिस्थितीत दुखावण्याच्या मनस्थितीत नाही। यंदाच्या गाळप हंगामात उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती फारशी समाधानकारक नाही। त्यांच्या नाराजीची गंभीर दखल घेऊन सरकारनं त्यांची थकबाकी दूर करण्याची व्यवस्था केली आहे। मंत्रिमंडळ समितीनं 10,540 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे। देशपातळीवर ऊस बिल थकबाकी 20,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे। त्यात उत्तर प्रदेशचाच वाटा 7,800 कोटी रुपयांच्या वर आहे। राज्यातील एकूण ऊस खरेदीच्या केवळ 54% बिलं भागवण्यात आली आहेत। गेल्या वर्षी आतापर्यंत 74% बिलं भागवण्यात आली होती आणि थकबाकी 4,600 कोटी रुपयांपर्यंत होती। आता यंदाच्या थकबाकीमध्ये गेल्या हंगामातील थकबाकी जोडली तर एकूण थकबाकी 13,000 कोटी रुपये होत आहे।